आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान. गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ रस्ता अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि मुंबई विमानतळावर 14.5 किलो वजनाचा गांजा जप्त. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 25 ऑगस्ट आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे. देशातली उपराष्ट्रपतीपदाची ही 17वी निवडणूक असून 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी सातत्यानं काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. डॉ स्वामीनाथन यांनी भारताला अन्नाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठीच्या चळवळीचं नेतृत्व केलं असंही मोदी यावेळी म्हणाले.
डॉक्टर स्वामीनाथन ने भारत को खाद्यान्न में आत्मनिर्भर बनाने का अभियान चलाया. वो खेती में केमिकल के बढ़ते प्रयोग और मोनोकल्चर फार्मिंग के खतरों से किसानों को लगातार जागरूक करते रहे. यानी एक तरफ वो ग्रेन प्रोडक्शन बढ़ाने का प्रयास कर रहे थे और साथ ही उन्हें धरती माँ की भी चिंता थी.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला. गदारोळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक 2025 लोकसभेत मांडलं. पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुढे चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. अखेर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी लोकसभेत सांगितलं की स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत देशभरात 1,53,000 कोटी रुपयांचे 7,336 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षांनी दिलेले 25 स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळले. विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने धाराशिव तालुक्यात उपळा इथे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रयोगांतर्गत 10 शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्र तर 10 शेतकऱ्यांच्या शेतात AI सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या हवामान केंद्रांच्या 20 किलोमीटर परिघातल्या शेतकऱ्यांना पाऊस, वातावरणातली आर्द्रता, उष्णता यांची निरीक्षणं AIच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं सुरू झालेला हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हवामान आणि जमिनीची स्थिती याचा अभ्यास करून सोयाबीन पिकावर पडणाऱ्या कीड रोगांचं व्यवस्थापन तसंच पाणी व्यवस्थापन याला मदत होणार आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचाव कार्याला वेग आला आहे. गंगोत्री आणि हर्षिल परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत. त्यातल्या 274 जणांची सुटका आतापर्यंत करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले 123 पर्यटक आहेत. आतापर्यंत हर्षिलमधून 135 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातल्या 100 जणांना उत्तरकाशी इथं तर 35 जणांना डेहराडूनला नेलं आहे. उत्तराखंड राज्य सरकार, इंडो तिबेटन पोलीस दल, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलं बचाव कार्य करत आहेत. राज्य शासनानं पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला असून मदत क्रमांक जारी केले आहेत. तो याप्रमाणे 9321587143 क्रमांक पुन्हा एकदा 9321587143. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देश आज 11वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे. ब्रिटिशांच्या राजवटीचा विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले. सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे. 3.5 लाख रुपये रोख, सुवर्णमुद्रा, ताम्रपट, शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सुती वॉल हँगिंग गालिचे यावर चित्र विणण्याच्या एकमेवाद्वितीय कौशल्यासाठी अंकम यांना हा पुरस्कार मिळाला आहे. निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र अशा 2 प्रकारांमध्ये अंकम विणकाम करतात. हातमाग क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे देशभरातले उत्कृष्ट विणकर, विक्रेते, संकल्पनाकार तसंच स्टार्टअप्स आणि उत्पादकांच्या कामांची दखल घेणं हा या पुरस्काराचा उद्देश आहे. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासंदर्भात नेमलेल्या 3-सदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांनी सांगितलं की वर्मा यांना अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर समितीच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही. न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या घराच्या आवारात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत. मुंबईतल्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 14.5 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे 14.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 ऑगस्टच्या रात्री एक संशयित प्रवासी अधिकाऱ्यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 14.5 किलो वजनाचा गांजा सापडला. गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात 4 विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले तर अन्य 2 जण जखमी झाले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला. या अपघातात जखमी झालेल्या 2 जणांना उपचारासाठी हवाई मार्गे नागपूरला नेण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य शासन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 3 जवान ठार झाले असून इतर 15 जण जखमी झाले आहेत. या जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जवानांची 187 बटालियन बसंतघर इथली कारवाई करून परतत असताना उधमपूर जिल्ह्यातल्या कांदवा इथं हा अपघात झाला. या वाहनात 23 जवान होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोरक्षणाच्या नावाखाली भाकड जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणून वाहतूक करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्याचं आवाहन कुरेशी आणि खाटिक समाजानं केलं आहे. पशुपालकांना होणारा हा त्रास थांबवावा या मागणीसाठी आज सोलापुरात कुरेशी समाज, खाटिक समाज तसंच पशुपालकांनी मूकमोर्चा काढला. सर्व समाजाचे नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वस्तू आणि सेवा कराची 750 कोटी रुपयांची बनावट चलान बनवण्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने राज्यात विविध ठिकाणी छापे टाकले. बनावट वित्तीय संस्था आणि अनधिकृत वित्तीय दूरचित्रवाहिन्यांशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून 12 ठिकाणी आज छापे टाकण्यात आले. बीड विधानसभा मतदारसंघातल्या महामार्गासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्याव्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. संत कबीर हातमाग पुरस्कार सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना प्रदान. गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ रस्ता अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि मुंबई विमानतळावर 14.5 किलो वजनाचा गांजा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.